आता मग आवाजच चालायचा नाही, आठवलाय का तरी फार रे झाला.
दिवाळीच्या काळात असं मध्ये आम्ही येऊ एखाद्या दिवशी
असं पाहिजे
असं ठरवून तुकारामला सांगू की म्हणजे तुमचे ते ठाण्यावाली बाई वगैरे कधी असेल ना असं दोन चार ठिकाणचे म्हणजे काय
म्हणतील बाया गजरबाई अशी आपण बोलून घेऊ.
हा म्हणजे त्यांना साथीला दोन चार बाया असल्या म्हणजे काय होत
एकीला आरगी पारगी चालत असं एकले लोड येतो
गॅप पडतो गॅप नाही पडला पाहिजे. ते आता कोणते गाणे मला सांगितले तिच्या
दमच लागणार दमच लागणार आहे
ना दुपारी वगैरे
दुपारी पाहिजे दुपारी म्हणजे कसं आता मग याच्यामध्ये कसं आहे
आता गरम पण होते त्याला गरम पण लय होतात एवढे हळवे ना त्याला नुसतं उलगाल होते गरम जास्त होते तुला गाणं म्हणायच ये शालेचं गाणं म्हणाल येत
तुला गाणं
येत ना
ये मन ये
सोळा लागले म्हणजे.